ठेवण्याच्या योग्यतेची नाही. त्याच्यावरच ही कथा लिहिली आहे, कपाट कारस्थान. ओल्डी गोल्डी आमच्या भागातलं सेकंड हँड वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण. अहो काय मिळत नाही या दुकानात. सेकंड हँड टीव्ही, सीडी प्लेयर, सोफे, कपाट, फर्निचर, जुनी घड्याळ, फ्लॉवर पॉट, कुकर, तुम्ही नाव घ्या ती वस्तू त्या दुकानात असते. मी नेहमी जात असतो तिथे. त्या दिवशी मी जरा जास्त वेळ त्या दुकानात रेंगाळलो होते. त्याला दोन कारण होती. एक म्हणजे बायको रमा आमच्या पीयूला घेऊन माहेरी गेली होती, आणि दुसरं कारण म्हणजे एक तारीख असल्यामुळे खिसा गरम होता. त्यामुळे मी ओल्डी गोल्डी दुकानात जरा जास्त वेळ रेंगाळलो होतो आणि प्रत्येक वस्तू अगदी निरखून कौतुकाने बघतो. आणि अचानक माझं लक्ष त्या कपाटाकडे गेलं. अद्भुत, सुंदर हेच शब्द निघाले माझ्या तोंडून. अहो काय कपाट होत. 6 फूट उंचीच ते कपाट म्हणजे नक्षीकामाचा, सुतारकामाचा उत्कृष्ट नमुना होत. 4 उभे कप्पे, 3 आडवे कप्पे, आतून आरसे लावलेले, बाहेरून काचा लावलेले. ते कपाट बघितलं आणि मी त्या कपाटाच्या प्रेमातच पडलो. खरं म्हणजे लव ॲट फर्स्ट साईट या स्टेटमेंटवर माझा अजिबात विश्वास नाही. कॉलेजमध्ये किती सुंदर मुली होत्या आजूबाजूला, पण कधी लव ॲट फर्स्ट साईट या भानगडीत मी पडलो नाही. पण तुम्हाला सांगतो, आज ते कपाट मी बघितलं आणि मला लव ॲट फर्स्ट साईट झालंच. मी मालक आहुजा त्याला विचारली, कितने में दिया? 2000. बाप रे, बहुत महंगा बता रहे हो. अरे साहब, चीज देखिए, असली चीज है असली. खाली कांच बेचोगे ना तो 2500 मिल जाएगा. बेल्जियम की कांच है. शेवटी फोन नाही करता करता 1700-1800 पक्का झाला. आता हे कपाट घरी न्यायचं होतं म्हणून मी बाजारात जाऊन एका टेम्पोला आणलं आणि त्या टेम्पोवाल्याला म्हटलं, चल बाबा तू कपाटाला हात लाव, दोघं मिळून आपण ते कपाट तुझ्या टेम्पोत ठेव. तर तो म्हणतो, कसा, हे काम मेरा नाही आहे. मला एवढा राग आला ना त्याचा. मग मी आहुजाकडे गेलो आणि त्याला म्हटलं, बाबा रे तू मदत कर, दोघं मिळून ठेव कपाट आपण टेम्पो. तर आहुजा म्हणतो, कसा साहब, आपको नकली चीज लगी क्या ये, कार्डबोर्ड या प्लायवुड की? असली चीज है असली, आपसे हिलेगा भी नहीं. मी त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. हा समजतो काय मला, मी हलवू नाही शकत हे कपाट. आणि मी रागा रागात ते कपाट हलवू लागलो. हनुमानाची शेपटी उचलताना भीमाची काय गत झाली असेल याचा अंदाज मला आला. ते कपाट काही भिम्म हले ना. मग शेवटी मी पुन्हा बाजारात गेलो, 4 लेबर आणले. ते लेबर, टेम्पोचा ड्रायव्हर, आहुजा आणि मी, आम्ही सगळ्यांनी मिळून कसं बसं ते कपाट टेम्पोत टाकलं. आम्ही निघणार तेवढ्यात आहुजा मला म्हणाला, साहब एक बार लेके जाओगे तो जगम भर मुझे याद करोगे. मग आम्ही घरी आलो. ते कपाट आमच्या बिल्डिंग पाशी उतरलं. आता हे कपाट 4th मजल्यावर माझ्या घरी कसं न्यायचं हा एक यक्ष प्रश्न होता. आमची बिल्डिंग जुनी, जिने अरुंद, पहिल्याच वळणावर कपाट अडकलं आणि ते काही हलता हलेना. तेवढ्यात गोखले काकूंची भिसीची टोळी हसत खिदळत खाली आली आणि ते कपाट बघून अडकली. सगळ्या एक सुरात म्हणाल्या, अय्या आता आम्ही घरी कसं जायचं? तो गलक ऐकला आणि गोखले काकू रागा रागाने खाली येऊन म्हणाले, कमाल झाली तुमची, भलत्या वेळेला हे कपाट आणलं तुम्ही. मी सेक्रेटरी आहे बिल्डिंगची, मला आधी कळवलं असतं तर मी नोटीस लावली असती 7-9 जिना बंद राहील म्हणून. आता माझ्या मैत्रिणींनी घरी कसं जायचं? काकू, आजचा दिवस मैत्रिणींना जेवण करूनच पाठवा. ऐसा मौका फिर काम मिळेगा? मी काकूंना चिडवण्यासाठी म्हटलं. तेवढ्यात एक मैत्रीण म्हणाली, गोखले बाई भात आमटीच करा हा, उगीच तुम्हाला कष्ट नको. मग दुसरी म्हणाली, नको नको खिचडी पापड करा, तर रंग रंग लिज्जत पापड खाऊ. तेवढ्या राजा आणि शैला आमच्या बिल्डिंगचं मोस्ट एव्हरग्रीन कपल छान तयार होऊन कुठल्याशा पार्टीला जायला निघाले आणि कपाट बघून अडकले. राजा काकूंना म्हणाला, काकू मैत्रिणींना घेऊन रस्ता रोको करायला चाललंय की काय? कुठला मेला रस्ता रोको, तुमच्या मित्राला विचारा, या कपाटाने सगळा रस्ता रोको झालेला आहे. मी काकूंना चिडवायला पुन्हा म्हटलं, काकू राजा आणि शैला आज तुमच्याचकडे जेवतील बरं का? हो हो खानावळ उघडते तुमचं कपाट तुमच्या घरी पोचेपर्यंत, काकू रागा रागात म्हणाले. ते कपाट असं जिव्यात अडकल्यामुळे सगळे जण मला दोष देत होते. आमच्या बिल्डिंगचे गिरी मिस्टर अँड मिसेस गिरी मोस्ट डिसिप्लिन कपल, रात्री 7 वाजता जेवायचं आणि मग बिल्डिंगच्या खाली कंपाऊंड मध्ये शतपावली करायची हा त्यांचा वर्षानुवर्षाचा नियम. ते खाली येऊ लागले तर जिन्यात कपाट. तिसऱ्या मजल्यावरचा प्रभू बिचारा ऑफिस सुटल्यावर घाईघाईने वर येत होता तर मध्ये कपाट. जो तो मला रागा रागात सल्ले देत होता. प्रभू म्हणाले, अहो ट्रेन मागवायची आणि डायरेक्ट तुमच्या गॅलरीत टाकायचं कपाट, आम्हाला का त्रास? गिरी म्हणाले, हो ना सुताराला बोलून फळ्या काढा आणि तुमच्या घरी जाऊन लावा, आम्ही का त्रास भोगायचा? शेवटी 2-2.5 तासानंतर सगळ्या अथक पूर्ण बिल्डिंगच्या प्रयत्नांनी ते कपाट माझ्या घरासमोर पोहोचलं आणि घाटातली वाहतूक पुन्हा सुरू झाली. आमच्या बिल्डिंग मध्ये आनंदाचा जल्लोष झाला. लोक कारण नसताना वर खाली करू लागले. मग मी पटकन कुलूप उघडलं. भराभरा आमच्या समोरच्या खोलीतल्या वस्तू म्हणजे टीव्ही टीपॉय पलंग सगळं एका बाजूला ढकललं आणि ते अवाढव्य कपाट माझ्या घरात विराजमान झालं. आता रमा कधी येते आणि मी इतकं सुंदर कपाट आणलं म्हणून माझं गुणगान गाते असं मला होऊन गेलं होतं. पण रमा घरी आली आणि ते अवाढव्य कपाट बघून चिडलीच. या टीजवर जागेत हा हत्ती आणायची दुर्बुद्धी झालीच कशी तुम्हाला? रागा रागात मला म्हणाल. मी तिला म्हणलं, अगं असं काय करते रमा, जरा माझ्या दृष्टीने बघ. अगं किती सुंदर कपाट आहे, सुतार कामाचा अद्भुत नमुना आहे. 4 उभे कप्पे 3 आडवे कप्पे. मी काय म्हणतो, हे जे 3 आडवे कप्पे आहेत ना, हे आपण आपल्या पीयूला देऊ. तिची खेळणी तिची पुस्तकं दप्तर बाहुल्या सगळं सगळं इथे मागे. अगं मुलांचा एक स्वतंत्र कोपरा असावा प्रत्येक घरात असं बालमानसशास्त्र सांगतं. कशाला तिलाच एका कप्प्यात झोपवा, आता जागाच कुठे आहे या खोलीत उठबस करायला? रमा रागा रागात म्हणा. पियू मात्र त्या कपाटावर फार खुश होते. रोज नव्या नव्या मैत्रिणींना घेऊन यायची आणि मोठ्या कौतुकाने सांगायची, माझ्या बाबांनी जगातलं सगळ्यात मोठं कपाट आमच्याकडे आणलंय. मी सुद्धा ऑफिसमध्ये मित्रांना त्या कपाटाचं वर्णन ऐकवायचो आणि मित्र घरी येऊन बघितल्या बरोबर म्हणायचे, सुपर एवढी ब्युटी. एक मित्र तर मला म्हणाला, अरे हे पेशवेकालीन कपाट मिळवलंयस तू, असं नक्षीकाम आता मिळत नाही, अरे लकी असे. रमाच्या मैत्रिणी घरी आल्या की तिला म्हणायच्या, नशिबाने असत रमा एवढा हौशी नवरा मिळालाय, नाहीतर आमचे हे नवी वस्तू घरात घेऊन म्हटलं की कपाटावर आठ्या. ते कपाट आणल्यावर त्या कपाटाच्या मी इतक्या प्रेमात होतो की दिवसभर ते कपाट पुसत बसायचो. त्या बाहेरच्या काचा स्वच्छ दिसल्या पाहिजेत म्हणून ते नक्षीकाम पुसताना माझी पुरेवाट व्हायची. शेवटी इयरबड घेऊन आतलं बारीक नक्षीकाम मी पुसायचं, पण ते कपाट स्वच्छ दिसलं पाहिजे अशी माझी अट होती. आणि त्या कपाटात एक एक वस्तू तुम्ही भरा सगळं पावत होत. जुन्या चादरी ठेवणीतल्या कपशा प्लेट तुटक सामान काय नव्हतं त्या कपाटात. पण नंतर नंतर पसारा एवढा वाढला आणि बाहेरनं सगळं दिसू लागलं की मी एक भला मोठा पडदा शिवून टाकला त्या कपाटासाठी. नक्षीकाम नाही दिसलं तरी चालेल, पण पसारा दिसायला नको. रमाचे नातेवाईक आमच्या घरी आले की तिला म्हणायचे, हा बेरकी माणूस आहे ग जावई बापू, म्हणजे तुझे नातेवाईक येऊ नये म्हणून एवढा मोठा कपाट घेते. आता आम्ही वावरायचं कसं या खोलीत? थोड्याच दिवसात माझ्या लक्षात आलं होतं की हे कपाट घेऊन आपण चूक केली. पण बायको समोर आपली चूक कबूल करेल तो नवरा कसला, म्हणून मी रमा समोर काहीही म्हणत नव्हतो. पण लवकरच हवं एक गुड न्यूज आहे आमच्या ऑफिसकडून. मला नवं क्वार्टर अलॉट झाल्याची बातमी आली. ती ऑर्डर मी रमाला दाखवत म्हटलं, रमा खुश आहेस ना आता नव्या क्वार्टरमध्ये जायचंय? किती दिवसापासून तुझं चाललं होतं नवं क्वार्टर हवं नवं क्वार्टर हवं. पण एकच प्रश्न आहे ग, चौथ्या मजल्यावर मिळालंय. अहो त्यात काय झालं मग? आपण ते म्हातारे आहोत का जिना चढ उतारणा करता येईना? अगं तसं नाही, पण हे कपाट पुन्हा चौथ्या मजल्यावर त्या घरी द्यायचं म्हणजे मला घाम फुटलाय. एक लक्षात ठेवा, एक तर हे कपाट तिथे जाईल नाही तर मी जाईल, आम्ही दोघं एकत्र नांदणं कठीण, लिहून ठेवा. रमाचा तो अवतार बघून हे कपाट नव्या घरी जाणार नाही हे माझ्या लक्षात आलं. मग मी ठरवलं विकून टाकू. तोंड फाटेपर्यंत लोक स्तुती करत होते, रांगा लागतील आपल्या घराच्या बाहेर. सुरुवातीला मी 2500 किंमत ठेवली होती, पण एकही जण कपाट घ्यायला तयार नाही. आधी त्या कपाटाची स्तुती करणारे माझे मित्र कपाट घेतो का विचारलं की तोंडाला कुलू. शेवटी मी 500 किंमत उतरवली तरी कोणी घ्यायला तयार होईल. मग मी पुन्हा आहुजाकडे गेलो ओल्डी गोल्डी दुकानात आणि त्याला म्हटलं, बाबा रे तूच विकत घेऊन टाक आता. तर तो म्हणतो कसा, अरे साहेब एक बार गया जान छुटी, आप यार मुझे मार कौन करेगा. आता या कपाटाचं काय करावं हे मला कळत नव्हतं. बघता बघता नव्या क्वार्टर मध्ये जाण्याचा दिवस उजळला. खाली टेम्पो येऊन उभा राहिला. तो टेम्पो त्यांच्या खिडकीतनं बघून गोखले काकू रागा रागात माझ्या घरी येऊन म्हणाले, एकदा आमची गैरसोय केली तेवढी बस झाली, आता हे कपाट या वेळेला मी तुम्हाला खाली उतरवू द्यायची नाही. अहो जड सामानाची वाहतूक करण्यासाठी सुद्धा काही नियम असतात आरटीओचे. तुम्ही जर हे कपाट आता खाली उतरवलं तर मी पोलिसात जाऊन तक्रार करीन तुमची. काकूंचा तो अवतार पाहून मला कळून चुकलं की हे कपाट आता खाली नेता येणार नाही. आणि अचानक तुम्हाला सांगतो, अचानक माझ्या डोक्यात एक कल्पना आली. काकूंना जवळजवळ ढकलतच मी त्यांच्या घरी धावलो, कारण एकट्या काकूंकडेच टेलिफोन होता. मी पटकन काकूंच्या घरात शिरलो आणि आमच्या घरमालकांना फोन लावला, नाना पाटलांना. नाना निघतोय बरं का आम्ही, टेम्पो आलाय नव्या क्वार्टरमध्ये चाललोय. तुमच्या घरातले दिवस फार मजेत गेले बरं, भांडण तंटा नाही, राग रोग नाही. अहो घर मालक आणि भाडेकरू असे संबंधच नव्हते आपले. अहो पुन्हा पुन्हा काय तेच ते पल्लाळ लावताय, मागच्या रविवारी येऊन तुम्ही हे सगळं बोलून गेलाय, मी जरा घाईते. बरं बरं नाना, घर झाडून पुसून स्वच्छ केलाय, किल्ली प्रभूंकडे ठेवली आहे. आणि हो नाना एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी, तुमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट ठेवलाय घरात, असं म्हणून मी फोन आदळला. सारखं सारखं भाडं वाढवून या नानांनी मला जो त्रास दिला होता त्याला हाही शिक्षा अगदी योग्य होती असं मला वाटलं. मग आम्ही नव्या घरी आलो, सामान लागलं, दिवसभर सामान लावून अगदी थकून गेलो होतो. कसे कसे दोन घास पोटात ढकलले आणि झोप. रात्री 2 घराची बेल वाजली. आता या वेळेला कोण आलं असेल म्हणून दार उघडून बघतो तर दारात नाना पाटील उभी. नाना या वेळेला तुम्ही इथे काय करताय? मी जरा घाबरतच विचारलं. तेवढ्यात नाना म्हणाले, अहो त्या गोखलीन बाईंनी धमकी दिली ना, सकाळच्या वेळेला कपाट खाली उतरवलं तर तुम्हाला पोलिसात तक्रार करीन म्हणून, मग काय ह्या बिल्डिंगला जागा करत ते कपाट खाली उतरवलं. अहो नाना पण मी तुम्हाला गिफ्ट दिलं होतं ते चुलीत घाला तुमचं गिफ्ट. फळ्या कापून बंपात टाका पाणी तापवायला तरी कामात येते. गिफ्ट दिलं होतं म्हणे 500 रुपये काढा पटकन. मी 500 रुपये नानाच्या हातात दिले आणि खिडकीतून वाकून बघितलं. ते कपाट आमच्या बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये उभं होत मला बाकुल्या दाखवत होत. एक बार लेके जाओगे तो जन्मभर मुझे याद करोगे हे आबूजाचं वाक्य माझ्या कानात गुरु लागलं आणि मी मट्टून खाली बसलो.